வட ஹாஸ்பிட்டல் முதல் கவரி கர்த்தா ட்ரீட்மெண்ட் ஹிட்லி ஆனி கவரி நக்கி ரீ ஆய நிதான் சோனோகிராஃபி முறை கழ तेव्हा त्यांचा एकच उपाय शल्य चिकित्सा करायची. काही कारणामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी घरी आलो आणि त्यानंतर 8 दिवसांनी शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित झालं आणि ती शस्त्रक्रिया
जोशी
हॉस्पिटलमध्ये झाली. जोशी हॉस्पिटलमधून डॉक्टर जोशी यांनी शस्त्रक्रिया केली पण 10-12 शस्त्रक्रियेनंतर 13-14 दिवसांनी विशेष त्यांना परिणाम काही विशेष दिसेना आणि त्यांनी आमच्या धाकट्या बंधूंना आणि मुलाला सांगितलं की मी डिस्चार्ज देतोय काय ते आमच्याकडे काही विशेष याला उपाय नाही आहे तेव्हा तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी. त्याप्रमाणे घरी आल्यानंतर डॉक्टर सुभय यांना विनंती केल्यानंतर त्यांनी डॉक्टर माधव कोलटकर आणि त्यांचे शिष्य डॉक्टर दिलीप गाडगीळ यांची आमची गाठ घालून दिली. या दोघा डॉक्टरांनी इतकी परीक्षा केली सबंध चेकअप केलं आणि नंतर मला औषध सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस एकच त्यांनी नोट घातली की तुम्हाला 6 महिने दुधावरती राहावं लागेल अन्न मिळणार नाही. मला इतका आनंद झाला की डॉक्टरांनी अन्न खायचं नाही सांगितल्यावरती मला अगदी फार बरं वाटलं. अर्धभरा मी त्या सगळं झालो. त्याप्रमाणे त्यांचे औषध चालू होते. 6 महिने दूध आवळा हळदी साखर यावर आणि मी दिवसेंदिवस सुधारत चाललो. मागे पाऊल पडलंच नाही आणि 6 महिन्यानंतर मी जवळ घरातल्या घरात चालू थाकतो आणि पुढे काही दिवसांनी बाहेरही हे होत.
आता या घटनेला जवळपास 27 वर्ष झाली आणि आता तुमचं वय 94 असणार स्वरूपाचं आहे. अशा परिस्थितीतल्या रुग्णांनी काय करावं जेव्हा अॅलोपॅथीमध्ये आता काही नाही असं म्हणून सांगितलेलं असेल त्यावर तुमचा सल्ला काय असेल?
रुग्णांनी खचून खरेदी जाऊ नये.
कारण पुष्कळ वेळेला असं होतं की खचून जाण्यामुळे जे भयंकर नुकसान होतं ते मूळ रोगाने सुद्धा होत नसतं
आणि त्याच्यामुळे भरून निघत नाही.
हा खरंय. आणि याच्या उलट पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला तर अगदी दुर्दैव प्रसंगातून आपण बाहेर पडू शकतो. अर्थात त्यात दैवी अधिष्ठाने असावं असं मी नक्की म्हणेन. ते परमेश्वरी कृपा आहे असणार अशा स्वरूपात.
देवावर विश्वास पाहिजे.